आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय पूर्णपणे न्यायसंगत आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा. अमित शहा यांची स्पष्टोक्ती. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं परत पाठवण्याच्या गृहमंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं 51,000+ अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अवमानकारक वक्तव्य न करण्याची सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद. आणि इस्रोचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ के कस्तुरीरंगन यांचं बंगळुरू इथं निधन. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबरचा सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे न्यायसंगत असून राष्ट्रहिताला प्राधान्य देणार आहे. पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानात पोहोचणार नाही याची खबरदारी यापुढे घेतली जाईल असं शहा यांनी या बैठकीमध्ये सांगितलं. दरम्यान या बैठकीमध्येच भारतात आलेल्या सध्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. काल नवी दिल्ली इथून 191 पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार झाली आहे. त्यांनी तात्काळ देश सोडावा यासाठी प्रयत्न केले जातील. दिरंगाई झाल्यास कारवाईही केली जाईल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती इतर राष्ट्रांना समजावी यादृष्टीनं भारतानं एक व्यापक राजनैतिक मोहीम हाती घेतली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं 2 दिवसांपूर्वी काही देशांच्या राजदूतांना बोलवून या हल्ल्याची माहिती दिली होती. काल याच मोहिमेत पुढे जाताना अमेरिका, इस्रायल आणि स्पेनच्या राजदूतांना बोलावून ही माहिती देण्यात आली. काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. काल तिसऱ्या विशेष विमानातून 232 प्रवासी मुंबईमध्ये दाखल झाले. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रामध्ये परतले आहेत. पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात जाहीर केलेल्या उपाययोजनांना काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल केला. जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या गांधी यांनी काल प्रथम श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. दहशतवादाचा कडा मोडून काढण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन गांधी यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त 51,000+ अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे. यावेळी मोदी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहेत. रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगानं देशभरात 47 ठिकाणी हा 15वा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे युवकांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात प्रभावी योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होतील. नवीन भरती केलेले कर्मचारी केंद्र सरकारमधली विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सिक्कीममधल्या गंगटोक इथं आज ईशान्येकडील ऊर्जा मंत्र्यांची परिषद होत आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. ईशान्येकडच्या राज्यांचे सर्व ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. परिषदेत या भागातल्या वीज क्षेत्रातल्या विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी पोलाद उद्योगानं पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल मुंबईमध्ये इंडिया स्टील 2025 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेमध्ये बोलत होते. स्टील उद्योग भारताच्या संकटात टिकून राहण्याच्या क्षमतेचं प्रतीक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकार अनेक विकसित देशांशी मुक्त व्यापार करार करण्याच्या प्रक्रियेत असून त्यामुळे भारतीय स्टीलच्या निर्यातीला चालना मिळेल असंही गोयल यांनी सांगितलं. गेल्या गुरुवारपासून मुंबईत सुरू असलेल्या या परिषदेला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO एक 1000 सेकंदांपेक्षा जास्त काळ सक्रिय कूल्ड स्क्रॅमजेट ग्राउंड टेस्टिंग करून स्क्रॅमजेट इंजिन विकास कामामध्ये एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. DRDOच्या हैदराबाद इथं असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेनं काल नव्यानं बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक स्क्रॅमजेट कनेक्ट टेस्ट फॅसिलिटीमध्ये जमिनीवर चाचणी घेतली. जानेवारीत 120 सेकंदांची चाचणी घेण्यात आली होती, त्याप्रमाणेच ही चाचणी करण्यात आली आहे. या यशस्वी चाचणीमुळे ही यंत्रणा लवकरच पूर्ण क्षमतेनं उड्डाण क्षमतेच्या चाचणीसाठी सज्ज होणार आहे. हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र हा शस्त्रांचा एक वेगळा प्रकार असून तो दीर्घकाळ ध्वनीच्या वेगाच्या 5 पट जास्त वेगानं प्रवास करू शकतो. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारायला तसंच विमानतळाचं विस्तारीकरण आणि अद्ययावतीकरण करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये काल मान्यता दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अवमानकारक वक्तव्य करू नका अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे. नोव्हेंबर 2022 भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातल्या अकोला इथं झालेल्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यापुढे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली तर न्यायालय स्वतःहून कारवाई करेल असा इशाराही खंडपीठानं दिला आहे. यापुढे अशी वक्तव्य करणार नाही असं आश्वासन राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला दिलं. त्यानंतर न्यायालयानं गांधी यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती दिली. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचं काल बंगळुरू इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही नागरी सन्मानांनी गौरवण्यात आलं होतं. ते 1994 पासून 2003 इस्रोचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. कस्तुरीरंगन यांनी PSLV विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांचं नियोजन करण्याची सुरुवात झाली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. 1971 अहमदाबाद इथल्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेत काम करताना प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्र या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. डॉ कस्तुरीरंगन यांनी इस्रोचे प्रमुख म्हणून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या उत्क्रांतीत महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यासाठी जे काम केलं ते पुढच्या पिढीच्या जडणघडणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पोप फ्रान्सिस यांच्यावर आज रोममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज देशभरात दुखवटा पाळण्यात येत आहे. यावेळी प्रथमच पोप यांचे अंत्यसंस्कार व्हॅटिकन सिटीच्या बाहेर करण्यात येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये पोहोचले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि गोव्याचे मंत्री रॉड्रिक डिसूझा त्यांच्यासोबत गेले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद या संघानं यजमान चेन्नई सुपर किंग्ज संघाला 5 राखून पराभूत केलं. चिदंबरम क्रीडा संकुलामध्ये हा सामना पार पडला. सनरायझर्स हैदराबाद संघानं 18 आणि 4 155 धावांचं लक्ष गाठलं. आज संध्याकाळी कलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये कलकत्ता इथल्या इडन गार्डन मैदानावर सामना होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय पूर्णपणे न्यायसंगत आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा, अमित शहा यांची स्पष्टोक्ती. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं परत पाठवण्याच्या गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं 51,000 अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अवमानकारक वक्तव्य न करण्याची सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद. आणि इस्रोचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ के कस्तुरीरंगन यांचं बंगळुरू इथं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.